सद्गुरुं सच्चिदानन्दम् केवलं करुणाकरम् ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवम् पुनः निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिलमङ्गलम् ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आविर्भूतो हरि साक्षात् पावने रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः भावार्थदीपिका यस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः हे तात भवतैवोक्तम् शिशोर्माता स्वयंहिता चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे
ज्ञानदेव वंदनेनी पवित्र झालेल्या वातावरणात आपण आपल्या या सोहळ्याची सुरुवात करतो आहोत. बालगंधर्व मंदिराच्या या व्यासपीठाच्या जीवनात सुद्धा आजच्यासारखे काही दुर्मिळ योग येऊन गेले असतील. एकाच व्यासपीठावर संपादक, संशोधक आणि उपासक अशी त्रिमूर्ती विराजमान झालेली आहे. या त्रिमूर्तीचं स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळातर्फे स्वागत करणं हे आपल्या सर्वांचं मी परम कर्तव्य समजतो. या स्वागतासाठी मी सर्वात प्रथम सद्भक्त अशोकरावजी काळे यांना पाचारण करतो. ते आदरणीय विजयराव कुवळेकरांचं मंडळातर्फे स्वागत करतील. यानंतर सद्भक्त रोहिदास तथा दादासाहेब मोरे यांना मी प्राचार्य डॉक्टर गोपन देगलूरकर यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. आपल्या मंडळाचे माजी विश्वस्त सद्भक्त श्रीकांतराव पोफळे यांच्या हस्ते पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं स्वागत होईल. आत्मदीप या स्वामी मकरंदनाथ लिखित विचार प्रवर्तक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आज प्रकर्षाने मला माझे सद्गुरु ब्रह्मलीन स्वामी माधवनाथ यांची आठवण होते. स्वामी मकरंदनाथांची त्यांच्या तारुण्यात सुरू झालेली निजध्यासाची अंतरयात्रा ज्या महापुरुषाच्या पदचिन्हांच्या आश्रयाने पूर्ण झाली त्या आपल्या सर्वांच्या परमप्रिय स्वामी माधवनाथांच्या स्मृतीला मी हृदयपूर्वक वंदन करतो. 1977 सालापासून 19 वर्ष सद्गुरूंच्या अंतरंग सहवासात मकरंदनाथांचं जीवन बहरून आलं. नेमका परमार्थ आणि कर्तव्यनिष्ठ व्यवहार यांची अडूप सांगड घालण्याची अवघड कला त्यांनी आपल्या सद्गुरूंकडून आत्मसात करून घेतली. स्वामीजींच्या पश्चात मकरंदनाथांनी साधना, स्वकर्म आणि कार्यसंघटन याची उत्तुंग झेप घेतली. 1996 पासून आज तागायत आपल्या सद्गुरूंच्या कार्याची ध्वजा त्यांनी अखंडितपणे फडकवत ठेवली आहे. ज्ञानेश्वरी दासबोध या दोन ग्रंथांच्या माध्यमातून शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं असिधारा व्रतच मकरंदनाथांनी घेतलं आहे. तर्कशुद्ध आणि तरीही भावपूर्ण अशा पद्धतीने परमार्थाचं प्रतिपादन करणारे असे सत्पुरुष आज खरोखरच खूप दुर्मिळ होऊन बसले आहेत आणि त्यातूनच आपल्या समाज जीवनात सुद्धा एक प्रचंड मोठी खळबळ दाटून राहिलेली आहे. बुद्धिमान, महत्वाकांक्षी आणि प्रयत्नशील अशी एक नवीन तरुण पिढी आता उदयाला येऊ घातलेली आहे. नवीन आव्हानं, नवीन क्षितिज, नवीन संघर्ष यांना आपण सगळेच जण सामोरं जात आहोत. जीवनाची लढाई लढताना प्रत्येकाला एक खात्रीचं आश्रयस्थान हवं असतं. एक न डळमळणारा श्रद्धेचा बुरुज हवा असतो. आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या यथान्याय पार पाडत असतानाच आपला आंतरिक विकास साधण्याची हातोटी संत आपल्याला शिकवतात. तीच युक्ती शिकवण्याचं काम अथकपणे स्वामी मकरंदनाथ करून राहिले आहेत. अंतर्मुख राहून साधनेत घडून गेलेल्या मकरंदनाथांच्या व्यक्तिमत्वात प्रबोधनाचं सामर्थ्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होतंय हे मला स्पष्ट दिसतं. अंतर्मुखतेची चौकट पाळूनच चाललेल्या त्यांच्या कार्याचा विस्तार आता हळूहळू सर्वदूर व्हायला लागलेला आहे. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाची पुण्यातली ध्यान मंदिरं, भूगावचा साधक आश्रम या वास्तू त्याची ग्वाही देतात. ग्रंथनिर्मिती हे सुद्धा या कार्याचंच एक महत्वाचं अंग आहे. परंतु भराभर ग्रंथनिर्मिती करायची असं न करता एका संयमित पद्धतीने कसदार आध्यात्मिक साहित्य निर्मितीची स्वामीजींची भूमिका आहे आणि मंडळ सुद्धा त्याच धोरणाचा पाठपुरावा करतं. या धोरणाशी सुसंगत अशा आत्मदीप या ग्रंथाचं आज विमोचन होत आहे. पण हा योग कसा जुळून आला? हा योग जुळून आला तो केवळ माझे परममित्र आदरणीय विजयरावजी कोळेकर यांच्या कल्पकतेमुळे. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी दीपे दीपो लाविला या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने थोडंसं घाबरत घाबरतच मी त्यांना भेटायला गेलो. परंतु पहिल्याच भेटीमध्ये त्यांची निगर्वी आणि अत्यंत शांत वृत्ती, तरल बुद्धिमत्ता यांनी मी आणि माझा सहकारी गिरीश कुलकर्णी आम्ही अक्षरशः भारावून गेलो. पत्रकारितेच्या क्षेत्रात, विशेषतः मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्यांच्या नावाभोवती खूप मोठं वलय आहे, अशी व्यक्ती इतकी शांत, सुशील, जणू आपल्यासारखीच वाटावी अशी राहू शकते ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसू शकला नाही. स्वामी मकरंदनाथांचा आणि विजयरावांचा स्नेहबंध तर अशा रीतीने जुळून गेला की ते गेले कित्येक जन्माचे एकमेकांचे सुहृद आहेत. विजयरावांनी एक प्रकारे हट्टच धरला की मंथन ह्या साप्ताहिक त्यांच्या पुरवणीमध्ये स्वामीजींनी एक वर्षभर सतत लेख लिहावेत. नुसता हट्ट धरला नाही, त्यांनी मकरंदनाथांसाठी कुठला पर्यायही ठेवला नाही. त्यांनी तारीख जाहीर करून टाकली आणि त्या तारखेपासून स्वामीजींचे लेख येणार असं सुद्धा सांगितलं. त्यामुळे खरोखरच 2 जून 2013 रविवारपासून ते अगदी मागचा रविवार म्हणजे 8 जून 2014 असं एक वर्षभर दर रविवारी न चुकता स्वामीजींचे मंथनमध्ये लेख प्रसिद्ध होत गेले. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी हे लेख निश्चित वाचलेले असणार, पण त्याचं एकत्रित संकलन हे सुद्धा आपल्यासाठी किती संग्रहणीय आहे आणि वाचनीय आहे याची कल्पना आपण जेव्हा पुस्तक हातात घ्याल तेव्हाच आपल्याला येईल. आत्मदीप हे नाव सुद्धा विजयरावांनी सुचवलेलं आहे. मुळात स्वयं प्रकाशित असलेल्या आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला दिवा लागतो, कारण ते दर्शन घेण्याची दृष्टी आपण झाकून घेतलेली असते. अमृतानुभवात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून स्वयं प्रकाशायया आपण पे देखावया, निमित्त हा वाचवनिया नाही चमा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा स्वयं प्रकाशित परमात्मा आहे आणि त्याला बघण्यासाठी तोच लागतो. आपल्या अंतःकरणात त्याचाच प्रकाश आपल्याला निर्माण करायला लागतो. स्वप्रकाशित परमात्म्याला आपल्याच प्रकाशात कसं पाहायचं हे दाखवणारी लेखमाला म्हणजे आत्मदीप असं अत्यंत औचित्यपूर्ण नाव विजयरावांनी सुचवलं. आता यावर मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. माझे मित्र विजयराव कुळेकर, प्रमुख संपादक लोकमत यांनाच मी विनंती करतो की ह्या आत्मदीपाबद्दल त्यांचं मनोगत काय आहे ते त्यांनी आपल्याला सांगावं.
परमपूज्य स्वामीजी, आदरणीय डॉक्टर गोगम देगलूरकर सर, मिलिंदादा लिमये, गिरीशराव कुलकर्णी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर मित्र, आता मिलिंदादांनी माझ्याबद्दल बरेच उल्लेख केला. मी त्यांना विनंती करतो की असा वारंवार उल्लेख करू नका. काही वेळानं मलाच खरं वाटायला लागेल की मीच केलंय हे सगळं.
मला खूप दिवस खरं वाटलं मग मी सांगितलं.
माझ्या दृष्टीनं आज आत्मदीपचं प्रकाशन हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. सर्वांना प्रकाश दाखवणाऱ्या आत्मदीपाचं हे प्रकाशन, प्रकाशालाच प्रकाश दाखवण्याचा हा वेगळा प्रयोग आहे. एका अर्थानं अनपेक्षित आणि अकल्पित असा हा क्षण आहे. तो कसा? तर अशा काही कामामध्ये सहभागी होण्याची संधी तुला मिळेल असं मला जर 1.5 वर्षापूर्वी कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता. पण जे आपल्या कल्पनेतही नसतं असं सत्कार्य संत सद्गुरू आपल्याकडून करवून घेत असतात त्याचा हा प्रत्यय आहे. म्हणजे आपल्याला माहीत नसतं, त्यांना माहीत असतं ते काय आलेला माणूस पुढे काय करणार आहे आणि त्याच्याकडून काय करवून घ्यायचं आहे, तेव्हा आपण फक्त निमित्त मात्र असतो याची मला कल्पना आहे. मिलिंदाजांनी सांगितलं तसं दीपे दीपू लाविला या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ते आणि गिरीशराव कुलकर्णी भेटायला आले. घाबरत आले हे स्वाभाविक आहे, कारण वर्तमानपत्रात किंवा माध्यमातल्या माणसाकडे जायचं म्हणजे घाबरावं ही परिस्थितीच आहे. आणि आम्ही तसं वागतो पण की लोकांनी घाबरावं. प्रश्न एवढाच असतो की लोक घाबरल्यामुळे आमच्यापासून लांब जायला लागलेले आहेत हे आमच्या लक्षात येत नाही. पण तो एक वेगळा क्षण होता असं मला वाटतं, कारण ती भेट व्हायची होती, फक्त त्या दिवशी अवतरली, प्रत्यक्षात झाली असं आम्हाला वाटलं. आणि खरोखरच ते म्हणाले तसं असं झालं की त्यानंतर स्वामीजींची भेट झाली आणि ही काही दिवसांपूर्वीची भेट आहे असं राहिलं नाही. म्हणजे क्षण तो असेल पण वर्षानुवर्षाचे मागचं काहीतरी ऋणानुबंध असणार त्याशिवाय मला हा योग आला नाही. आणि त्या दीपे दीपू लाविला मधून मग हा आत्मदीप प्रगटला. हे खरं आहे की स्वामीजी पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही लिहा असं म्हटल्यानंतर लिहिलेलंच आहे, मी प्रवचन करतोच, लोक येतातच, म्हणजे हा वेगळा अनुभव होता की साधारणपणे वर्तमानपत्रातल्या माणसाला दुसऱ्याला नुसती विनंती सुद्धा करावी लागत नाही. हे छापा, ते छापा, ते छापा असं छापा म्हणणारे खूप असतात पण त्या छाप्यामागे काटा जास्त असतो हे आम्हाला माहीत आहे. आणि इथे मात्र स्वामीजी शक्यतो ते कसं न करता येईल किंवा शक्यतो कसं टाळता येईल असा प्रयत्न करत होते. परंतु चांगल्या गोष्टीसाठी हट्ट धरण्याची वाईट सवय पहिल्यापासून असल्यामुळे मी खरोखरच हट्ट धरला. आणि मला हे सांगितलं पाहिजे की केवळ माझ्या हट्टाचा त्यात भाग नाही, मिलिंदादा आणि गिरीशराव या दोघांनी ती बाजू लावून धरली की हे केलं पाहिजे. आणि मग त्यातून आत्मदीप ही मालिका लोकमतमध्ये मंथन पुरवणीमध्ये सुरू झाली. खरं म्हणजे सर्वसाधारण माणसाला सुद्धा अतिशय साध्या पद्धतीनं अतिशय सहजतेनं अध्यात्म सोपानाच्या पायऱ्या दाखवणारा आणि त्या पायऱ्या चढण्यासाठी प्रकाश देणारा असा हा ग्रंथ आहे. आणि स्वामीजी हे कार्य अखंडपणानं गेली अनेक वर्ष करत आलेले आहेत. आमची ही विनंती त्यांनी मान्य केली किंवा हा हट्ट मान्य केला म्हणून सलग 53-54 आठवडे ही लेखमाला प्रसिद्ध झाली. आता हा मला सहज असं वाटत राहिलं की वर्तमानपत्रामध्ये आणि एकूण समाज जीवनामध्ये सध्या प्रदूषित नद्या खूप वाहत आहेत. त्या प्रदूषित नद्यांच्या गर्दीमध्ये विशुद्ध आत्मज्ञानाच्या गंगेचा पवित्र प्रवाह 53 आठवडे वाहत राहिला याच्यापेक्षा आणखी दुसरं काय पाहिजे आपल्याला. त्यामुळे त्यांनी मान्य केल्यामुळेच हे शक्य झालं आणि हे शक्य झालं म्हणून त्याचा लाखो लोकांना फायदा झाला. आपल्याला कल्पना आहे की माध्यमामध्ये आम्ही नेहमी बातमीची किंवा घटनेची व्याख्या काय सांगतो. कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते. म्हणजे विपरीत, विचित्र, विकृत असं काही घडलं तर त्याला प्रसिद्धीचं महत्व येतं. चांगलं काही घडलं तर आम्ही म्हणतो की त्यात काय विशेष आहे, चांगलं घडणारच. त्याला प्रसिद्धीचं स्थान मिळत नाही आणि वर्तमानपत्रामध्ये किंवा प्रसारमाध्यमामध्ये खून, मारामाऱ्या, बलात्कार, हिंसाचार, अनाचार या सगळ्याला नको तितकं प्राधान्य मिळतं आणि चांगल्या गोष्टी बाजूला पडतात. दुसरा भाग असा होतो की प्रसिद्धी मिळावी म्हणून माध्यमांपर्यंत जाणारे अनेक लोक असतात आणि मग आम्हालाही असं वाटायला लागतं की आम्ही काहीतरी विशेष आहोत, आम्ही मोठे आहोत. पण समर्थांनी सांगून ठेवलंय, चक्रवर्ती राजे गेले तेथे तुझे वैभव किती. त्यामुळे आपल्याला पदांचं मोठेपण, पद येतात आणि पद जातात, मागे राहतं काय हा खरा प्रश्न असतो. पण ते भान त्यावेळेला येत नाही. काही वेळेला, काही काही वेळेला निवृत्त झाल्यानंतर सुद्धा येत नाही, तो आणखीन वेगळा भाग. परंतु प्रसिद्धीसाठी आपल्यापर्यंत न येणारी सुद्धा अनेक माणसं असतात, अनेक लोक असतात आणि आपापल्या मार्गानं अत्यंत चांगलं काम, समाजाला विधायक काही देण्याचं, समाजाला घडवण्याचं, माणूस घडवण्याचं, माणूस मोठा करण्याचं काम स्वामीजींसारखे सत्पुरुष करत असतात. आता असं काम जी मंडळी करतात त्यांच्याकडे मोठं भांडार असतं आणि माध्यम, मी स्वतः असं मानत आलो 35-40 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये, की तुमच्यापर्यंत लोक येत नाहीत आणि काम करत राहतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे माध्यमांचं खरं काम आहे. माध्यमांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि समाजापर्यंत ते नेलं पाहिजे. आणि इतर कशाच्या मागे धावण्यापेक्षा अशा प्रकारचा प्रयत्न करण्याची ईश्वरानं मला प्रेरणा दिली, बुद्धी दिली, म्हणून हे शक्य झालं. खरं म्हणजे भांडार स्वामीजींचं आहे, मी निमित्त आहे आणि फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, एवढीच त्यातली माझी भूमिका आहे. आता हे प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर काय काय झालं मी थोडक्यात सांगतो. अगदी पहिला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर एका मोठ्या अध्यात्म पीठाच्या सध्याचे जे त्यावरचे पीठाधीश आहेत त्यांनी कळवलं की आमच्या परंपरेमध्ये आमचे सद्गुरू जे सातत्यानं सांगत आले ते इतक्या सहजतेनं आणि इतक्या थोडक्या शब्दात सांगता येतं हा अनुभव सुद्धा आम्हाला नवीन होता. आम्ही यांना पाहिलेलं नाही, मकरंदनाथांना आम्ही पाहिलेलं नाही, परंतु आमचे सद्गुरूच या रूपानं बोलताहेत असं मला वाटलं. हे एका पीठाचे पीठाधीश म्हणतात याला फार महत्व होतं. एका बाजूला असे पीठाधीशांनी कळवलं, दुसऱ्या बाजूला एखाद्या बीड जिल्ह्यातल्या एखाद्या खेड्यातला एखादा ड्रायव्हर तो म्हणतो की या लेखानं मला आयुष्याचा मार्ग दिसला. एका ड्रायव्हरला आयुष्याच्या मार्गाची कल्पना एकदम एका लेखात, दोन लेखात, चार लेखात येते. आणि मग मी आता ती कथा सांगत नाही, कारण मी कथा सांगत बसलो तर मी 2-3 तास आरामात सांगू शकेन, एवढ्या गोष्टी ह्याच्यात आहेत. त्यात खाली आम्ही लिहित होतो, माझे सहकारी पराग पोद्दार इथे आहेत ज्यांनी हे सगळं काम केलं, तर आम्ही ज्या त्याच्या खाली जो परिचय लिहित होतो त्याच्यात गावाचा उल्लेख नव्हता. मग स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे वगैरे अशी ओळख असल्यामुळे त्यांनी पावसला संपर्क साधला. पावसहून स्वामीजींचा पत्ता घेतला. असं करत करत ती सगळी मंडळी त्यांच्याकडे आली आणि मला असं वाटतं की त्यांचं भाग्य मोठं. स्वामीजींनी अतिशय प्रेमानं मधुरताईनं सांगितलं यांचं जेवण करा आणि त्यांना जेवायला घातलं आधी आणि मग बाकीची चर्चा केली. त्या लोकांची भावना अशी होती की अहो सद्गुरू इतकी काळजी घेतात, ती इतके प्रेमानं वागतात, हा सुद्धा आम्हाला अनुभव नवीन होता. म्हणजे या पद्धतीचं सगळे असे मी कितीतरी अनुभव सांगेन. आणि मगाशीच बोलताना मी म्हटलं की आपल्याकडे साधारणपणे चांगलं कळवण्याची इच्छा असणारे 2% लोक असतात. 98% लोकांना ते मिळालेलं असतं, पण ते भेटल्यानंतर मग त्याची पावती देतात की हे चांगलं होतं, ते कळलं, त्यामुळे हे मिळालं. म्हणजे लक्षावधी, आणि याच्यामध्ये फक्त पुण्या मुंबईतले किंवा एखाद्या शहरातले लोक नाहीत, अमेरिका इंग्लंड पासून अगदी चंद्रपूर सारख्या एखाद्या जिल्ह्यातल्या एखाद्या खेड्यापर्यंतचे अनेक लोक आहेत जिथून हा प्रतिसाद अत्यंत उत्तम पद्धतीने मिळाला. आणि सगळ्यात मोठी पावती म्हणजे गेल्या आठवड्यात समारोप झाल्यानंतर इतक्या लोकांनी विचारलं की हे संपवलं का. आता मी माझ्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं, हे यासाठी संपवलं की वर्तमानपत्रातलं संपलं, आता आयुष्यात सुरुवात व्हावी म्हणून संपवलं. कारण हा जो ग्रंथ आहे याच्या तपशिलात मी जात नाही, नंतर स्वामीजी बोलणार आहेत देगलूरकर सरांसारखे तपस्वी विचारवंत बोलणार आहेत. मी देगलूरकर सरांचा मुद्दाम यासाठी उल्लेख करतो, त्यांच्या हस्ते हे व्हावं याला फार महत्व आहे. हे जगातला एक मोठा मूर्तीशास्त्रज्ञ आपल्या शेजारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही. एक वाक्य सांगतो, शिकागोला काही वर्षांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय मूर्तीशास्त्रावरची परिषद झाली, त्याच्यात सलग 3 व्याख्यानं ज्यांची ठेवली गेली असा जगातला हा एकमेव मनुष्य. आणि त्याही पुढची गोष्ट अशी, जवळजवळ 100 देशातले नामवंत मूर्तीशास्त्रज्ञ देगलूरकर सर काय म्हणतात हे ऐकण्यासाठी तिथे आलेले होते. हाही एकमेवच प्रसंग. म्हणजे अशा प्रकारचे देगलूरकर सर, त्यांना ज्या वेळेला विचारायला आम्ही गेलो की या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं आणि आम्ही तुम्हाला याची कात्रणं वगैरे आणून देतो, ते म्हणाले जेव्हापासून प्रसिद्ध होते पहिल्यापासून मी वाचतो आहे. म्हणजे हे कुठल्या कुठल्या स्तरामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीनं पोहोचलं एवढं फक्तसाठी मी उल्लेख केला. आता याच्या मागची मला जाणवलेली जी स्वामीजींची संबंध या लेखनामागची भूमिका आहे, हे त्यांनी कबूल का केलं? जे त्यांच्याकडे आहे ते म्हणजे बुडती हे जन देखवे न डोळा अशा प्रकारची सध्याच्या काळामधला समाज ते फार बारकाईनं पाहतात. तरुण मंडळींचं आयुष्य, नैराश्य, धावपळ, जीवनातली धगधग हे सगळं पाहता आहेत. अशा लोकांसाठी आपण आपल्याला जे आपल्यापाशी आहे ते सांगावं ही तळमळ, माणसाबद्दलची करुणा, त्याच्या प्रगतीबद्दलची आस्था आणि त्याच्या आत्मोन्नतीसाठीची संबंध धडपड, या सगळ्यामधून त्यांनी हे लिहिलं. अत्यंत अवघड मार्ग अतिशय सहज साध्या भाषेत सोपा करून सांगितलेला आहे. कुठे क्लिष्टता नाही, गुंतागुंत नाही, म्हणजे विषय अवघड पण भाषा आणि सांगणं इतकं सोपं की वाचणाऱ्याला क्षणभर वाटावं अरे हे तर मला सहज शक्य आहे, करायला गेल्यावर लक्षात येते की हे फार म्हणजे इतकं सोपं नाही आहे. ते सोपं करून सांगताहेत कारण जे त्यांच्या आयुष्यामध्ये उतरलेलं आहे ते तुम्हाला ते कसं करावं हे सांगत आहेत अशा प्रकारचं. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजे अध्यात्म ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि रोजचं जीवन ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे अशी फारकत नाही, अशा दोन गोष्टी नाहीत. दैनंदिन जीवनच तुमचं अध्यात्ममय कसं व्हावं, ईश्वरमय कसं व्हावं, सद्गुरुमय कसं व्हावं, या स्वरूपाचा संबंध यामध्ये बोध आहे. आणि जीवन आनंदी, खऱ्या अर्थानं आनंदी, खऱ्या अर्थानं सुखी कसं होईल हे सांगताना प्रत्येक लेख वाचताना असं वाटतं की स्वामी मकरंदनाथ आपल्याशी बोलतायत आणि फक्त आपल्यालाच हे सगळं सांगताहेत असं प्रत्येकाला वाटतं, असं एकाच वेळेला लाखो लोकांना वाटतं. हा त्यातला खरा आत्मसंवाद आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला प्रापंचिक अडचणी त्याच्या त्याच्या व्यथावेदना त्याच्या आशा आकांक्षा त्याच्या अपेक्षा त्याच्या शंका कुशंका हे सगळं विचारात घेऊन त्या प्रत्येक आपल्या मनात एखादी शंका यावी तर पुढच्या लेखात त्याचं उत्तर मिळतं म्हणजे विचारायला जाण्याची गरज पडत नाही हे सगळं लक्षात घेऊन हे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधला रसाळपणा जिव्हाळा सद्गुरुनिष्ठा आणि कमालीची विनम्रता हे या सगळ्यामध्ये दिसून येतं. वर्तमानपत्रातलं लेखन हे एखादा आठवडा दोन आठवडा तीन आठवडे आपल्या समोर राहतं हातरणं काढून ठेवली तर चार पाच महिन्यापलीकडे ते राहत नाही कारण आम्ही कागद उत्तम वापरतो त्यामुळे आम्ही म्हणजे लोकमत अशा अर्थाने मी म्हणत नाही वर्तमानपत्र अशा अर्थाने म्हणतो आहे. तर पुस्तक रूपानं हे झालं तर ते कायम स्वरूपी आपल्या संग्रही राहील आपल्याला सहज बरोबर वागवता येईल यातलं कुठलंही पान उघडा आपल्याला प्रकाशाचा किरण मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं हे सगळं लेखन आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक लेख वाचायला जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं लागतात म्हणजे कुठलाही अत्यंत गर्दीतला मनुष्य सुद्धा असं म्हणू शकणार नाही की मला वेळ मिळत नाही 6-7 मिनिटं इतकं सोपं इतकं सहज इतकं रसाळ इतकं संवादी आणि संक्षिप्त अशा स्वरूपाचं हे लेखन आहे. तेव्हा हे सगळं स्वामीजींनी लिहिलं त्यांनी मान्य केलं मोठेपणानं लोकमतमध्ये प्रसिद्धीला द्यायचं मिलिंददादा आणि गिरीशराव या दोघांनी ते आणलं प्रकाशित केलं लोकमतनं आणि मगापासून तुम्ही बघता आहात कौतुकाचा मानकरी मी आहे म्हणजे हा जरा वेगळाच न्याय आहे. मी माध्यम आहे हे मी मान्य करतो पण माध्यम कसं याची एक छोटीशी गोष्ट सांगून मी थांबणार आहे. ही वि स खांडेकरांनी सांगितलेली गोष्ट आहे त्यांच्या सत्कारामध्ये. वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांचा सत्कार झाला आणि प्रत्येकजण म्हणायला लागला की मराठी भाषेला तुमच्यामुळे वैभव मिळालं मराठी भाषेचं तुमच्यामुळे श्रेय मिळालं मराठी भाषेला वगैरे. भाऊसाहेब खांडेकर हाडाचे शिक्षक होते ते म्हणाले की सातत्यानं तुम्ही मराठी भाषेला माझ्यामुळे मिळालं असं म्हणतात तर माझी भूमिका सांगतो. ते म्हणाले गुढी पाडव्याला आपण गुढी उभारतो काठी असते वस्त्र पात्र असतं जाणारे येणारे नमस्कार करतात. खरं म्हणजे तो नमस्कार असतो त्या वस्त्राला आणि पात्राला काठीनं कधीही असं मानायचं नसतं की हा नमस्कार आपल्याला आहे. काठीचं काम एवढंच असतं की ते वस्त्र आणि पात्र आपल्या उंचीनुसार जितकं उंच उचलून धरता येईल आणि जगापुढे दिसेल असं करता येईल तेवढं करणं एवढंच काठीचं काम असतं. मला वाटतं प्रसार माध्यमांचं काम एवढंच असतं आणि असलं पाहिजे. जे चांगलं आहे ते किती उंच धरता येईल याचा प्रयत्न त्यांनी करावा आणि वाईटावर वापरण्यासाठी काठी आहेच पण मूळ काम चांगलं उंच कसं धरता येईल याच्यासाठी असावा. माझ्या मते मी जे काही 35-40 वर्ष माध्यमामध्ये वावरत आलो ती माध्यमाचा मला समजलेला अर्थ हा आहे. काही लोक म्हणतात की 40 वर्ष राहूनही यांना अजून काही समजलं नाही त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु माझ्या दृष्टीनं हा माध्यम एवढाच त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जे आपलं नाही ते घ्यायचं नाही असा मला थोरांच्याकडून मिळालेली शिकवण आहे. त्यामुळे याच्यात माझं काहीही नाही आहे ते या सर्वांचं. मग माझं काय आहे मला असं वाटतं की स्वामीजी जेव्हा म्हणतात किंवा मिलिंददादांसारखे सगळे म्हणतात की तुम्ही हे केलं तेव्हा त्याचा अर्थ असा की असंच काम अजून पुढे करत राहा हे सांगण्याचा तो आशीर्वाद आहे. या सर्वांचा सहवास मिळाला त्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे तो अखंड आहे. मालिका संपली तरी सुद्धा तो आनंद संपत नाही. मला मिळालेली सगळ्यात मोठा माझा मला झालेला सगळ्यात मोठा लाभ कुठला असेल तर हा आहे आणि तो तसाच सदैव लाभावा अशी विनंती करतो. आणि मला या सगळ्यात सहभागी करून घेतलं याबद्दल आभार मानत नाही असं म्हणतो की पुढेही माझा वाटा याच्यात कायम ठेवा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.
अशा किती काठ्या शिल्लक आहेत आपल्या समाजात आपल्याला माहित नाही, पण जी काठी आपल्या हातात लाभली ती तरी आपण आता सोडता कामा नाही असं मला वाटतं. खरोखरच इतका संवेदनाक्षम आणि संस्कारक्षम संपादक प्रमुख वृत्तपत्राचा असेल तर अशा वृत्तपत्राला आणि अशा समाजाला निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. विजयरावांच्या मनोगतानंतर आता खरं ज्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत तो कार्यक्रम आपण करणार आहोत आणि तो म्हणजे आत्मदीप या ग्रंथाचं औपचारिकदृष्ट्या विमोचन, सोप्या मराठीत प्रकाशन. आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपन देगलूरकर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आत्मदीपच्या प्रकाशनाची घोषणा करावी. सरांना धन्यवाद. आपण सर्वजण आत्मदीपाबद्दल सरांचं हृदगत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, पण त्याआधी या ग्रंथासाठी असंख्य खरं म्हणजे साधकांनी हातभार लावला, तरी सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात काही साधकांचा ऋणनिर्देश करणं हे मला माझं खरं म्हणजे कर्तव्य वाटतं. कर्तव्य म्हणजे कठोर कर्तव्य नाही, प्रेमाचं कर्तव्य. आजचा हा जो ग्रंथ प्रकाशित झाला या ग्रंथाची किंमत 100 रुपये अशी आहे. तसं म्हणलं तर अत्यंत नाममात्र किमतीमध्ये आपल्याला एक तेजस्वी प्रकाशाचा झोत प्राप्त होणार आहे. आपण जाताना सर्वांनी हे पुस्तक घेऊन जायचं आहे असं मी पुन्हा सांगणार सुद्धा नाही. आज ऋणनिर्देशासाठी सर्वात प्रथम के जोशी प्रेस की ज्या प्रेसमध्ये ज्या छापखान्यामध्ये आपलं हे पुस्तक छापलं गेलं त्या प्रेसचे संस्थापक आणि आधारस्तंभ असलेले श्रीमान अण्णासाहेब जोशी यांचा सत्कार व्हावा असं मला वाटतं. त्यांना मी व्यासपीठावर पाचारण करतो. अत्यंत आस्थेनी आणि सद्भावनेनी त्यांनी या छपाईसाठी सहभाग दिला. अतिशय देखण्या स्वरूपात हा ग्रंथ निर्माण करणं हे खरं म्हणजे या अण्णांची आणि त्यांचे चिरंजीव अनिलराव जोशी या दोघांचीच किमया आहे असं मला वाटतं. देगलूरकर सरांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे दोन्हीही आपण पाहाल तेव्हा लक्षात येईल की अतिशय देखणं झालेलं आहे, अतिशय गोड झालेलं आहे. याची अतिशय अत्यंत कल्पक मांडणी करणारा आपल्याच केंद्रातला सद्भक्त अभिजित धोंडफळे याला मी व्यासपीठावर बोलवतो. तीन पिढ्यांचा मूर्तीकलेचा वारसा लाभलेले त्याचं कुटुंब आहे आणि अतिशय सेवावृत्तीने अभिजित मंडळाच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असतो. मला जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या गणेशपुरमच्या ध्यान मंदिरामध्ये जी पांडुरंगाची प्रतिमा आहे ती प्रतिमा मागच्या आठवड्यात देगलूरकर सरांनी पाहिली आणि ती पाहिल्यावर ते चालता चालता थबकले, त्या मूर्तीकडे प्रेमाने बघत राहिले आणि त्यांनी विचारलं की ही मूर्ती केली कोणी. निश्चित त्या मूर्तीमध्ये अभिजितचे सगळे भाव आणि त्यांनी पांडुरंगासाठी जे काय अश्रू ढाळले असतील ते उतरले आहेत असं मला वाटतं. आपल्या सर्वांना ती मूर्ती गोड वाटेल, परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तीशास्त्रज्ञाला ती मूर्ती जेव्हा गोड वाटते तेव्हा ती विशेष असते. प्राध्यापिका निलाताई देशमुख सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा मराठी प्रतिशुद्ध करणं आणि व्याकरणाच्या खाचाखोचा जाणणं यात त्यांचा हातखंडा आहे. अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी याचं प्रूफ रिडिंग या पुस्तकाचं केलं. अनेक सत्कार खरं म्हणजे मला करावेसे वाटतात, परंतु आता एकच शेवटचा सत्कार करीन की जो आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करेल असं मला वाटतं, तो म्हणजे सद्भक्त कांचनताई शेठ. कांचनताईबद्दल काय बोलू खरं म्हणजे मला काही कळत नाही. या स्टेजवर बसून मला प्रथमच असं वाटतंय की आपल्या वाणीला कुठेतरी खीळ बसते. या लेखाचं या लेखांचं हस्तलिखित करण्यासाठी तिने साधिकांची एक फौजच उभी केलेली आहे. सगळे लेख स्वामीजींकडून तपासून घेऊन त्यांना योग्य स्वरूपात आणण्याचा खूप मोठा खटाटोप शेवटच्या अगदी छपाईपर्यंत कांचननी केला. आजचे प्रमुख अतिथी आदरणीय प्राचार्य गोरक्ष बंडा महाराज देगलूरकर यांचा परिचय करून देण्याची प्राज्ञा माझी मुळीच नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी विजयरावांसारखा सव्यसाची पत्रकारच पुरेसा आहे असं मला वाटतं, परंतु या सभेचा संकेत म्हणून त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करायचा झाला तर मला असं वाटतं की एकूण त्यांच्या जीवनात डोकावून पाहायला सुरुवात केल्यावर मला असं वाटलं की सुमारे अर्धा तास लागेल त्यांचा योग्य परिचय करणं, परंतु एवढ्या परिचयाची गरज नाही, ते बोलतील तेव्हा आपल्या लक्षात येईल. देगलूरकर घराण्याचं अवघ्या महाराष्ट्रावर आणि खेडोपाडी पसरलेल्या विशाल अशा वारकरी संप्रदायावर खूप मोठं ऋण आहे हे काय सांगायला नको. आपण ज्या नाथ संप्रदायाचे अनुयायी आहोत त्या नाथ कुलातच देगलूरकर महाराजांचा जन्म झाला ही सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप जिव्हाळ्याची बाब आहे. एमए पीएचडी डिलीट लेटर्स डिलीट लिटरेचर्स अशा अनेक मोठ्या मोठ्या पदव्या या त्यांच्या नावापुढे आहेत. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय क्षेत्रात अध्यापन आणि संशोधनाचा गाढा अभ्यास गाढा अनुभव त्यांना लाभलेला आहे. मूर्तीशास्त्र या विषयातलं त्यांचं जे प्रभुत्व आहे त्याच्याविषयी मी आता जास्त सांगत नाही. विजयरावांनी मगाशीच सांगितलं की मूर्तीशास्त्रज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं केवढं मोठं नाव आहे. अनेक देशांमध्ये व्याख्यानांसाठी संशोधनांसाठी त्यांचे दौरे झालेले आहेत. अनेक सामाजिक संस्थांमधून धार्मिक आध्यात्मिक सामाजिक ऐतिहासिक अशा प्रकारचे पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. पण खरं सांगायचं म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा माझ्या अंतःकरणावर ज्याचा खूप खोलवर ठसा उमटला तो काय असेल की जो मी असं समजतो की त्यांच्या परिचयातला मानाचा सर्वात मोठा तुरा असेल तो म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेली विलक्षण विनम्रता आणि निरभिमान वृत्ती. अतिशय सोज्वळ सभ्य आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व हे खरोखरच ज्या कुलामध्ये सर्व सत्संस्कार स्थिर झालेले असतात त्या कुलाचं द्योतक असतं. देगलूरकर घराण्याच्या ह्या उज्ज्वल परंपरेची ग्वाही सरांच्या छोट्या छोट्या बोलण्या चालण्यामधून येते. त्यांच्या घरामध्ये असलेलं वातावरण, त्यांच्या दिवाणखान्यात त्यांनी लावलेली तुकोबारायांची अत्यंत भावपूर्ण भावविभोर अवस्थेमधली चित्र हे सगळं पाहिल्यावर मगाशी विजयरावांनी उल्लेख केला की तपस्वी संशोधक ते आहेत तर हे अगदी सार्थ वाटतं. देगलूरकर सरांना मी अशी विनंती करतो की ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपणा सर्वांपुढे त्यांनी आपलं कृतज्ञता व्यक्त करावं.
शीदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती अशी माझी आज अवस्था आहे. आदरणीय स्वामीजी, अविवेकाची काजळी फोडून विवेकाचा दीप लावणारी व्यक्ती माझ्या बरोबर आहे विजयराव कुवळेकर आणि आपण सर्व सद्भक्त हो. आत्मदीप या ग्रंथाचं प्रकाशन आता केलं गेलं. मला आठवलं ते आणखी एक वचन. भगवान बुद्धांना शिष्यांनी विचारलं त्यांच्या अंतकाळी की आता आमचं कसं व्हायचं, आपण चाललात मार्गदर्शन कोण करील, तर ते म्हणाले अथ दीपो भव, आपणच आपला दीप असावं आणि त्याच्या प्रकाशात आपण जावं. पण मग आपणच आपला दीप होण्याकरता म्हणून काही गोष्टी करणं, ध्यानधारणा करणं, तपस्या करणं, ज्ञानाच्या मागं असणं, ह्या गोष्टी आवश्यक असतात. त्या कोणी कुणाला द्यायच्या? तर परंपरेमाने चालत आलेल्या स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवानंद, स्वामी मकरानंद यांच्या द्वारे आपण शहाणं व्हावं, आपला दीप प्रज्वलित करून घ्यावा आणि त्याच्या मार्गाने आपण जावं, असं काहीतरी त्या म्हणण्याच्या मागे अभिप्रेत असावा. असो, हिमालयाचा रजत मुकुट धारण करणाऱ्या आणि नील सिंधू जलधौत चरणा अशा भारत मातेच्या पावनकुशीत काही नररत्न जन्माला आली, वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामधले असे नररत्न आहेत. पण अध्यात्मात रंगून जाणारी जी नररत्न, त्यांच्या प्रकाशामध्ये बाकीच्या नररत्नांना प्रकाश मिळतो, मार्ग दाखवला जातो. म्हणून अध्यात्मात रंगणाऱ्या अशा नररत्नांच्या मुळे हा भारत देश संस्कृती संपन्न आहे, होता आणि असणार असं मला वाटतंय. आपली संस्कृती ही जगातल्या अनेक प्राचीन संस्कृतीच्या पेक्षा प्राचीन आहे. इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती होती, चीनमध्ये होती, अन्य देशातही होती. पण ती अक्षुण्यपणे चालत आलेली, अखंडपणे सातत्याने चालत आलेली जर प्राचीन संस्कृती कोणती असेल तर ती भारताची आहे. आज तुम्ही इजिप्तची संस्कृती थोडी जुनी असं इतिहासकार मानतात, पण आज तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर त्या प्राचीन संस्कृतीचे अवशेषच थोडेसे तुम्हाला दिसतील. संस्कृतीत आता तिथे नाही. लोक तुम्हाला पिरामिड्स दाखवतील, ममी दाखवतील, झिप स्पिंक्स दाखवतील, पण त्यांचा आणि दाखवणाऱ्याचा अन्योन्य संबंध काही नाहीये. आज असं आपल्याकडे पाहिलं तर असं दिसणार नाही. अग्निमिळे पुरोहितम म्हणणारे वेदांत ऋषी आज आपण जाणतो. वेद आम्हाला माहिती आहेत, उपनिषद आम्हाला माहिती आहेत, त्यांचं आमचं काहीतरी देणं घेणं आहे, अन्योन्य संबंध आहे. म्हणून मी म्हणतो की संस्कृती आमची जी आहे ती सातत्याने आजपर्यंत असलेली अशी आहे, अक्षुण्यपणे ती वाहते आहे हे आमच्या लक्षात येतं. आणि आमच्या संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे ते हे वैशिष्ट्य आहे हे आम्हाला सांगता येतं. आम्ही जेव्हा वेद रचले, आम्ही म्हणजे मी वगैरे नव्हे, ऋषी मुनींनी जेव्हा वेद रचले तेव्हा बाकीच्या जगातल्या देशामध्ये काय चाललेलं होतं, माणसं रानटी होती. रानटी त्यातल्या त्यात बरा शब्द मी वापरला, ते एक प्राणीच होते, वन्य प्राणी असल्यासारखे. अगदी जेव्हा आम्ही उपनिषद रचली तेव्हा लंडनची परिस्थिती, इंग्लंडची परिस्थिती अशी होती, 9 पेन्सची चोरी केल्यामुळे 9 वर्षाच्या मुलाला फाशीची शिक्षा दिली गेली होती. इतकी अवस्था त्या सारख्या देशांची त्या काळात होती. आणि आम्ही किती उत्तुंगपणे कार्य आमच्या क्षेत्रातलं करत आलो संस्कृतीच्या, याचा विचार केला म्हणजे आपल्याला खरोखर आश्चर्य वाटण्यासारखं आहे. आम्ही असे होतो असं आम्हाला वाटेल. श्रीमत परांजपेंनी एक कथा दिली, ते वक्रोक्ती पूर्ण लिहित असत. ते म्हणाले ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे. का? तर 9 वर्षाचा मुलगा ध्रुवबाळ सावत्र आईनी सिंहासनावरून त्याला बाजूला केलं म्हणून क्रोधदग्ध झाला आणि वनात जाऊन त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असं पुरस्करण करून आढळ स्थान मिळवलं अशी ती कथा आहे. ते म्हणाले असं कसं असेल का, आम्ही 400 वर्ष मुसलमानांच्या लाथा खाल्ल्या, 150 वर्ष इंग्रजांच्या लाथा खाल्ल्या तरी आम्हाला राग आला नाही, आणि 9 वर्षाच्या मुलाला धुरासारखा राग येतो म्हणजे काय? हे मी अशाकरता सांगितलं की आमची संस्कृती अशी आहे हे आपल्याला जाणून घेतल्याशिवाय कळणार नाही. एरवी ते आश्चर्यकारकच असावं. आजचं एकूण जीवनमान आपण पाहिलं, मग कुवळेकरांनी सांगितलं काय परिस्थिती आहे आपल्या देशाची, वर्तमानपत्रात काय कशा बातम्या येतात ते सगळं पाहिल्यावर आपल्याला असं वाटावं की नाही की अरे अशी इतकी उन्नत संस्कृती आमची होती हे खरं नाही वाटत आम्हाला, पण होती हे लक्षात आपल्याला केव्हा येतं? तर ह्या आत्मदीप या ग्रंथात ज्या गोष्टी सामावलेल्या आहेत त्याच्यावरनं आपल्या लक्षात यायला हवं. काय होतं पहा, प्राणी आणि मनुष्य प्राणी काही फार वेगळेच नाही, जन्मतः स्खलनशीलच आहे. मग आम्ही हे माणसांनी काहीतरी विचार करावा, विचाराने विवेक साधावा, आणि विवेकाने आम्ही अध्यात्माच्या मार्गी लागून मोक्षाप्रती जाण्याचा विचार करावा. या ज्या गोष्टी माणसाला अभिप्रेत असायला हव्यात त्या सुरुवातीला कुठं होत्या त्याच्या मनामध्ये? प्राण्यासारखं तो प्राणी आहे, स्खलनशील आहे. पण प्राण्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय असेल तर आम्हाला विचार दिलेला आहे, त्याचा आम्ही योग्य प्रमाणे उपयोग करून घ्यायला पाहिजे. आम्ही घेतो का हो, शंका येते आपल्याला, आपल्यावरनंही विचार केला तरी शंका अशी येते. अशी एक कथा सांगतात, एक ग्रस्त खेडे झोपडीच्या समोर बसून दंतधवन रोज सकाळी करायचा. जाताना त्या म्हशी जायच्या चरायला, त्या काही म्हशी आमच्या पंढरपूरच्या म्हशीच्या शिंगासारख्या अशा शिंग असलेल्या काही म्हशी दिसायच्या. रोज तो विचार करायचा की या व्यूहातनं आपण उडी मारली तर काय होईल. 6 महिने विचार केला, शेवटी धैर्य केलं आणि त्यांनी उडी घेतली शिंगातून, अडकला. जवळपासचे लोकांनी खेडं होतं म्हणून संकटातल्या माणसांना आसरा द्यायचा, सहाय्य करायचं ही वृत्ती त्यांच्यात होती. माणसं आली, बाहेर काढलं त्याला. एक वयस्क ग्रस्त होते, ते म्हणाले, अरे काय शहाणायस तू, थोडा तरी विचार करायचा. तो म्हणाला, काय म्हणता आजोबा, मी 6 महिने विचार करत होतो. असा विचार आपल्याला अभिप्रेत नाही. विचारी मना तूच शोधून पाहे, असा विचार आम्हाला पाहिजे. शोध घेणारा विचार पाहिजे. या आम्ही मग हे विचार आमच्याकडे आले ते कसे आले, तर ऋग्वेदापासूनचा काळ आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल. मी अर्थात तिथपर्यंतचा सगळा सविस्तर इतिहास आपल्याला सांगत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या. ऋग्वेदाची पहिली ऋचा आहे अग्निमिळे पुरोहितम. आपल्याला आश्चर्य वाटेल, एडिसननी जेव्हा ग्रामोफोनचा शोध लावला तेव्हा त्याची इच्छा पहिलं रेकॉर्ड करायचं आणि ते गावातल्या लोकांना ऐकवायचं की हे शोध आम्ही लावलाय पहा, असतं तुम्हाला तिथे बसून ऐकता येईल, इकडे बसून ऐकता येईल, केव्हाही ऐकता येईल. तेव्हा त्याने मॅक्स मुल्लरला बोलावलं, ज्याला आपण मोक्ष मुल्लर म्हणतो, लोकमान्य म्हणत असत. त्यांनी काय म्हणावं, ते म्हणाले, आता रेकॉर्डिंग करायचंय आपलं, आपण सुरू करा म्हणायला. मोक्ष मुल्लरनी अग्निमिळे पुरोहितम म्हणजे जगातलं पहिलं रेकॉर्ड ऋग्वेदातल्या पहिल्या ऋचेचं झालेलं आहे. आणि आता युनेस्कोनी ऋग्वेद हे मौखिक पद्धतीनं परंपरेने ज्ञान देणारं असं एकमेव आणि सगळ्यात आधीचं असं विचारधन आहे असं आता युनेस्कोनी मान्य केलेलं आहे. तर या ऋग्वेदामध्ये काय म्हटलं, 10व्या मंडलामध्ये नासदासीनो सदासीद नासिद्रजनो योम पराहत किमावरिहा कुहकस्य शर्म अंबक किमासीद गहनम गभीरम. म्हणजे जेव्हा आकाश नव्हतं, वारा नव्हता, पाणी नव्हतं, पृथ्वी नव्हती, इथपासूनचा आमच्या पूर्वजांनी विचार केला, मग होतं काय. आज शास्त्रज्ञ जे काय होतं इथपासून प्रारंभ करायचा विचार करतायत, तो विचार आमच्या ऋषीमुनींनी 1000 वर्षापूर्वी केलेला आहे. त्या पण ते वेद वाङ्मय आम्हाला कळायला थोडंसं अवघड जातं, म्हणून मग आम्ही उपनिषद आणली. उपनिषदामध्ये आमच्या जीवनाच्या बद्दलचं, अध्यात्माच्या बद्दलचं कितीतरी खोल सखोल असं ज्ञान आणि असं विचार मंथन झालेलं आहे. पण अनेक उपनिषदामध्ये अनेक परीनं हे सांगितल्यामुळं मनाचा गोंधळ होण्याची शक्यता असते, म्हणून मग आम्ही काय केलं, थोडक्यात हे सगळं व्हावं म्हणून षट दर्शनं तुमच्या समोर आणून ठेवली. न्याय वैशेषिक ही वेदांत ही आणून दिले आम्ही की थोडक्यात तुम्हाला आमचं अध्यात्म काय हे कळावं. पण तरी सुद्धा जर कळत नसेल, कारण सगळ्यांची बुद्धी, सगळ्यांना बुद्धी असते असं म्हणतात, पण ती सारखीच असते असं नव्हे. आणि सारखीच असली तर ती स्वच्छ करून घेतली पाहिजे असंही असायला हवं ना. त्याला ताऊन सुलाखून ती तयार ती सगळ्याला नसते, कारण सगळे काही स्वामीजींचं भाषण ऐकतात थोडंच आहे. तसं ऐकलं तर बुद्धी तल्लख होऊ शकते, विचार कर प्रवृत्त होऊ शकते, पण सगळ्यांची तशी असते असं सांगता येत नाही. मग षटदर्शनं आणली आम्ही, त्यातनंही थोडासा विचार करायला प्रवृत्त करायला माणसाची तयारी असायला हवी. ठीक आहे बाबा, त्याला तेवढं जमत नाही ना, मग पुराणातल्या कथा आणल्या आम्ही, रूपकात्मक कथा. पुराण हे टाकून देणारं किंवा दुर्लक्षित करणारं असं साहित्य नाही. आपण जर सखोल विचार केला त्याच्या संबंधात तर रूपकात्मक दृष्टीनं पुराणामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला दाखवून देता येतील, पण त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. असं म्हणतात की इतिहास आणि पुराणाच्या सहाय्याने तुम्हाला वेदाचा अर्थ संबोधित मान्य करता येऊ शकतो, कळू शकतो, इतकं पुराणांचंही महत्व आहे. सामान्यतः माणसाच्या व्यवहारामध्ये, त्याच्या मनोविकारामध्ये, त्याच्या वाटचालीमध्ये, वागण्याच्या शैलीमध्ये जे काही दोष आणि गुण असतील त्याचा विचार करून पुराणांनी त्या कथा रचल्या असं आपल्याला दिसेल. पण पुराणातलंही जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन म्हणून एककेंद्रित असं चित्त करता येत नसेल तर काय करायचं, मग आम्ही मूर्ती आणतात की ठीक आहे तुम्ही ह्या मूर्तीकडे पाहून केंद्र मनाचं असं नियोजन करा, ध्यानधारणा करायची तुम्हाला जर गरज पडली तर ह्या मूर्ती आणल्या. मूर्तीकडे पाहणारा समाज इतर समाज अज्ञानी असं मी म्हणतो. चिन्मयस्या द्वितीयस्य निष्कलस्या शरीरिणाम उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. ब्रह्म जे आहे ते चिन्मय आहे, अशरीरी आहे, अशरीरी आहे, निष्कल आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ते माणसाला कळत नाही अहो, सामान्य बुद्धीच्या माणसाला. मग त्याला जर ध्यानधारणा करायची असेल तर काय करायला पाहिजे, तर मग मूर्ती आम्ही तुमच्या समोर आणून ठेवली आणि उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. उपासक आपलं कार्य सिद्धीला जाण्याकरता ब्रह्माला निरनिराळी रूप देतो. कुणी विठ्ठलाचं रूप देतो, कोणी रामाचं रूप देतो, कोणी गणपतीचं रूप देतो, कोणी मारुतीचं रूप देतो, आणि त्याची ध्यानधारणा आपण करून आपण या मार्गाने मोक्षप्राप्तीच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. एवढं हे मूर्तीशास्त्राच्या संबंधात. पण आपलं किती अज्ञान असतं त्याच्याही संबंधात. आम्ही सहज सांगून जातो 33 कोटी देव. देव 33 कोटी नाहीत हो, कोटी म्हणजे प्रकार. देशमुख बाई सांगतील कोटी म्हणजे प्रकार. देव 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे आहेत. किती संख्या कमी झाली आपल्याला तर सहज सांगता येईल इतके देव आमचे आहेत म्हणून. आणि हे कसे आहेत तर आमच्या मनस प्राप्ती आमची आम्हाला जी ज्याची प्राप्ती व्हावी असं वाटतंय त्या प्राप्तीच्या प्रीत्यर्थ आम्ही त्या देवाला रूप देत असतो असं त्याचा आपल्याला अर्थ घेता येईल. एकूण हा जर विचार केला तर आम्ही अशा स्वरूपाने सामान्य लोकांपर्यंत हे अध्यात्म पुरवावं, न्यावं असा विचार आम्ही करत असतो. या संस्कृतीच्या परंपरेत ह्या गोष्टी येतात. आता असं पहा, मनाबद्दल आपण म्हणलं की मन किती या आत्मदीपमध्ये ध्यान धारणा मन सद्गुरूच्या बद्दलची निष्ठा या गोष्टी वारंवार आलेल्या आहेत आपल्या लक्षात येईल. तर मनाच्या बद्दल म्हणताना असं म्हटलं, मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयो हो. मन कसं आहे माणसाचं तर ते बंधनातही तुम्हाला टाकतं किंवा मोक्षाप्रती जाण्याला मार्गही तुम्हाला सांगून देत असत. मन हे राम झाले, प्रवृत्ती टाकूनही निवृत्तीस आले असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. पण हे फार अवघड आहे हो, मन कसं चंचल आहे पहा तुम्हाला सांगतो. असं सांगतात योग मार्गामध्ये की शवासन असतं. आता योग कसे पहा, जागतिक स्तरावर तुम्ही पाहिलं तर योगाची ध्यानधारण योग आता आचरणात आणण्याची प्रवृत्ती माणसाची निर्माण झालेली आहे, पण ती योगाची आहे. आपल्याकडे योग सांगितलेला आहे तेव्हा योग करायचं. शवासन शेवटी करायला सांगतात आणि सांगतात मनात काही येऊ देऊ नका. 15-20 दिवसांनी विचारलं आता काही येतं का मनात, थोडं थोडं काही काही येतं नाही, मग अजून तुम्ही प्रयत्न करा. पुन्हा 15 दिवसांनी विचारली आता काही येत नाही ना मनात, नाही आता मनात काही येत नाही पण मनात काही येऊ नये हे येत राहतं. मग किती अवघड आहे हे. तर अशा रीतीनं मन एकाग्र करण्याची प्रवृत्ती निर्माण करायला ते कष्टसाध्य आहे, पण ते साध्य नाही असं नाही, आपल्याला ते जमतं. ध्यानधारणेच्या बद्दलही आपल्याला असंच म्हणता येईल, नामाच्या बद्दलही असंच म्हणता येईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आपल्याला हे माहिती आहे. हरिपाठाचा पहिला श्लोक आहे, पहिलाच अभंग आहे. रामकृष्ण मनी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. इतकं रामनामांमध्ये महात्म्य आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण हे इतकं शिस्तीत चाललेलं असतं. मी रविवारी स्वामींच्या प्रवचनाला गेलो, हे आपणच लोक बसले होत का इथं असं वाटावं. इतकी शांतता, इतकं संयमी वातावरण, इतकं शिस्तबद्ध. म्हणून आणि मला सारखी एक मनामध्ये माझी आई होती की माझ्या समोरच घड्याळ का ठेवलंय, तर प्राध्यापक माणसं बाहेर. तर असं हे ध्यानधारणा मनाचं किंवा सद्गुरूचं महात्म्य आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि आत्मदीपामध्ये हे सगळं तुम्हाला पचेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीनं मांडलेलं आहे. एक वैद्य, एक आजारी ग्रस्त होते, तूप खाण्याचा फार नाद. वैद्य आले त्यांच्याकडे, म्हणजे ते म्हणायचे हे औषध आपण तूप नाही खायचं. ते म्हणायचे तूप न खाता मी राहणार नाही, मग गेलो तरी चालेल. सगळ्या वैद्यांनी हात टेकले. शेवटी एक वयस्क ग्रस्त वैद्यराज त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं. काही कराल का तू? श्रीमंत ग्रस्त आहेत ते रोगी जे होते ते. वैद्य म्हणाले मी करीन ना. त्यांनी काय केलं हे पहा. सुरुवातीलाच वैद्यराज तूप खायचं नाही असं मला न सांगणार असाल तर मी तुमचं औषध घेईन. ते म्हणाले अवश्य खा, अधिक खा शक्य तर, वारंवार खा. हा मग चालेल, तुमचं औषध मी घेतो. यांनी सुरुवातीला औषधच अशी योजना केली औषधाची की त्याला तूप खाण्यापासून नाशिया यावा. नाशिया शब्द मुद्दाम मराठीतला वापरला तुम्हाला कळावं म्हणून. असं औषध, अशी औषध योजना केली आणि त्याला तूप. काही दिवसांनी ते म्हणाले आता मला तुम्ही तूप देऊ नका. इतकं झालं आणि औषध. आता ह्या ग्रंथामध्ये आम्ही जे तुम्हाला सांगितलं स्वामीजींनी ते तुम्हाला जे खावं वाटतंय ते खात राहा. म्हणजे तुमच्या वागण्याला, तुमच्या मनाला, तुमच्या ध्यानधारणेला तुम्ही स्वतंत्रपणे मुक्तपणे आचरण केलं त्याचं तरी हरकत नाही. पण शेवटी तुम्हाला या प्रसंगी या ही पायी येईल तुमच्यावर की आता हे सगळं सोडून देतो आम्ही आणि नामस्मरण करतो. सद्गुरु चरणाशी आम्ही लीन होतो, शरणागती आम्हाला मिळते. असं अशा स्वरूपाने असंच असेल असं मला वाटतं. मी वाचलं ते, मी वाचलं त्याचा बोध मला असा झाला. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे असतं, माझी कमी पडली असेल हे मान्य करायला असो. हा एक विचार मी आपल्याला मांडला. आणि संतांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल मला आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण आमच्यामध्ये काय, ज्ञानेश्वर तुकारामांच्या पालख्या इथं 2 दिवस का राहतात पुण्यात असं एकानी मला विचारलं. तर मी म्हटलं त्याचं एक कारण आहे. अज्ञान लेऊनी सुखाची अंगी. थोडासा फरक करतोय मी. ज्ञानेश्वर माऊली म्हणाली दुःख लेऊनी सुखाची अंगी. मी थोडा फरक करून म्हटलं अज्ञान लेऊनी ज्ञानाची अंगी अशी इथं माणसं आहेत. तेव्हा एक दिवस ती अंगी काढून टाकायला अज्ञानाची लागते आणि दुसरा दिवस स्वामी माधवनाथांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 तास तो आपल्याला लागतो. तर पहिला दिवस, पहिला अर्धा तास जे आहे ते नाहीसं करायला आहे. कारण जे आहेसं वाटतं आपल्याला ते नाहीसं होण्याकरताच असावं, इतकं ते क्षुद्र आहे, ते नाहीसं व्हावं आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्ञानाचा बोध व्हावा. इथल्या लोकांना ते थोडंसं आवश्यक आहे असं मला वाटतंय. कारण आम्ही असं म्हणतो की मुख मद मत्सर लोभ अहंकार या गोष्टी नाहीशा झाल्याशिवाय तुम्हाला हा मार्ग स्वीकारता येत नाही. सरळ सोपा मार्ग असला तरी सुद्धा अहंकार माणसाला काय, तुम्ही अफजल खानाची कथा ऐकली असेल तर अहंकार काय कुठल्या प्रकाराने तुमच्या नरडीचा घोट घेतो हे तुम्हाला कळेल. तेव्हा सगळ्यात वाईट जर असेल तर अहंकार आहे, पण तो आपला जातच नाही ना. तर अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा असं म्हणतात संत, तेव्हा ते आपण अध्यात्माच्या दृष्टीनं घ्यायला हवं. मी सांगत होतो ती इथली गोष्ट, संत जे आम्हाला सांगतात ते आम्ही आत्मसात करायला हवं. संतांनी किंवा वारकरी संप्रदायातल्या संतांनी विशेषतः कर्मच्युत तुम्ही व्हावं असं कुठेही म्हटलं नाही, टाळच वाजवत बसा असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी काय म्हटलं, प्रत्येक संत तुम्ही घेतलात तरी तुमच्या असं लक्षात येईल, सावता मळीत ते काय म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मळा पिकवीत असताना विठ्ठलाचं नाव मी घेतो. सेना नाही आहे हो, तो म्हणतो आम्ही नाविक नाविक करू हजा मत बारीक आणि रूपकात्मक पद्धतीनं इतक्या व्यवस्थितपणे ते अध्यात्म तुम्हाला समजवून देतात आणि तरी आपलं कार्य सोडत नाहीत. चोखा मेळा आमचा आहे, ऊस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुललासी वरलेल्या रंगा असं म्हणताना, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा असं तुम्हाला सांगतात. गोरा कुंभार आहे, सेना नावी आहे, आमचे नररी सोनार आहेत, तेही तुम्हाला हे सांगतील. संपत्तीची सखी तिम्या आप्त केली तीही मजला टाकूनी गेली गेली गा विठोबा. तेव्हा मी संपत्तीची सखी संपत्ती गोळा करायच्या मागे लागलो आणि ती मला टाकून गेली, आता काय राहिलं. तर विठ्ठला तुझ्या पायी आलो, आता पायी दिधला पिंड आता नैवेश्य. तर ते हे संत आम्हाला ज्ञान देता देता आपलं कर्म करीतच राहतात, टाळकुटे ते नाही. पण आमच्या म्हणून पुण्याला 2 दिवस दिंडी राहते असं मी म्हणतो. तर हे संतांचं कार्य आम्ही पाहिलं, तेच कार्य परंपरेने आजपर्यंत आपण पाहत आलो आणि स्वामीजींच्या मंथन मधल्या लेखमालेतून जे निर्माण झालं ते आत्मदीप आपल्या समोर आहे. स्वामीजींचं चरित्र दीपे दीपू लाविला अशा नावाचं आहे. मी दिवे लावतो हो, आपण पण हे दिवे लावणं आणि दीप लावणं याच्यात फरक आहे. तेव्हा या दीप लावण्यामधनं हे हा अखंड नंदादीप जळणार सतत जळणार या दिव्यापासून तो दिवा. एकदा काय झालं, मी शिक्षकी केल्यामुळे सुसूत्रता असणार नाही माझ्या बोलण्यात, तर ते एकदा ट्यूब आणि दिवा यांचा संवाद झाला. ट्यूब म्हणाली, तू काय मिणमिणीत इथं बसलेला असतोस कोपऱ्यात, मी बघ केवढा प्रकाश सगळ्या सभागृहामध्ये देते, तुला असा प्रकाश देता येणार नाही. तेव्हा ती ड्युटी म्हणाली, लहान आवाजात म्हणाली असेल बारीक, ती म्हणाली, खरंय रे बाबा, पण मी माझ्या दिव्यानी माझ्या दीपानी दुसरा दीप लावते, त्यांनी तिसरा लाव जातो, चौथा लावला जातो, ट्यूबनी ट्यूब लागते का हो. दिव्याचं महात्म्य असं आहे. स्वामी माधवनाथांनी दीप लावला, त्याच्या आधी स्वरूपानंदांनी स्वामी स्वरूपानंदांनी दीप लावला, यांनी लावला, मकरंदनाथ स्वामी याचा लावतात, तर हे दीपू दीप लावला हे अशा प्रकाराने दिवे आता किती झाले पहा दिवे. म्हणून मी म्हणत असतो की संतांचं कार्य विशेषतः ज्ञानदेव आणि तुकाराम आणि त्या परंपरेतले सगळे संत या हे संत आज जर हा प्रसंग ते पाहत असतील तर आणि वारकरी हे आमची दिंडी जेव्हा जाते आळंदीपासून पंढरपुरापर्यंत तेव्हा लाखो वारकरी त्या दिंडीत सामील झालेले असतात. वारकरी संप्रदायाचं महत्व असं की आज महाराष्ट्रामध्ये निदान 50 लाख लोक तरी निर्व्यसनी आहेत. हे केवढं महत्वाचं कार्य वारकरी पंथाने केलं असं दिसेल. आणि हे सगळं पाहताना ज्ञानदेव तुकारामांच्या मनामध्ये असं येईल का पण मी त्यांच्या मनामध्ये काय असावं किंवा येण्याची शक्यता आहे ते मी सांगतो की आज ज्ञानदेव आणि तुकाराम हे सहस्र शीर्ष सहस्राक्ष सहस्रपाद असे झालेले आहेत. सबंध वारकरी संप्रदाय तुम्ही पाहिला तर ती सगळी ज्ञानदेव तुकारामाची रूप आहेत असं म्हणता येईल. आणि हा समाज एकदा सगळा पाहून झाला म्हणजे मग लक्षात माझ्या एक कविता आली ती सांगतो तुम्हाला. ती अशी आहे, हे सगळं अंधकारमय असं वातावरण आहे आणि इथे माणसं माणसाला ओळखत नाही, माणसात माणुसकी नाही राहिलेली, अशा परिस्थितीत द्यावा जीव ह्या वाणीवर अशी वाणी उमटत नाही अशी परिस्थिती आपल्या लक्षात येते. आणि तेव्हा असं वाटतं की हे सगळं जरी असलं प्रेतेही उठतील अशा मंत्रांचा उद्घोष नाही, द्यावा जीव ह्या वाणीवर अशी वाणी उमटत नाही अशी परिस्थिती असली तरी सुद्धा असा समाज सगळा आमचा वारकरी समाज पाहिला म्हणजे असं मनात येतं की देवा हे जग तसं बरं चाललंय, अजून कुठे सायंकाळी शुभम करोती होते आहे, शुभम करोती होते आहे.
सरांच्या या ओघवत्या वाणीमध्ये मी इतका वाहून गेलो की इथे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं ह्याचा मला विसरच पडला. खरोखरच आपल्या समाजात असे दीपस्तंभ आहेत हे लक्षात आल्यावर सुद्धा आपल्याला हुरूप येतो, आपली साधना करण्यासाठी अधिक प्रोत्साहन आपल्याला मिळतं. सरांच्या या हृदगताने आपल्या सर्वांचीच अशी अवस्था झाली याबद्दल माझ्या मनात शंका नाही. यानंतर अजून दोन लोकांचे ऋणनिर्देश करायचे आहेत. सगळ्यात प्रथम मी लोकमतचे सहसंपादक श्रीयुत परागजी पोद्दार यांना बोलवणार आहे. ते इथे प्रेक्षकांमध्येच आहेत. या पराग, या. आत्मदीपचे पडद्यामागचे म्हणणं बरोबर नाही परंतु कागदामागचे शिल्पकार हे खरं म्हणजे पराग आहेत आणि ते येतील का नाही ह्याची खात्री नसल्यामुळे हा कार्यक्रम खरं म्हणजे आधी केला नाही. स्वामीजींना मी विनंती करतो की पराग पोद्दारांचा त्यांनी सत्कार करावा. तसंच हे बालगंधर्व रंगमंदिर जिथे आपल्या मंडळाचा पहिल्यांदाच कार्यक्रम होतो आहे, मला असं वाटतं की स्वामीजींनी स्वामी माधवनाथांनी ज्या कार्याला सुरुवात केली ते कार्य वेगवेगळ्या अंगांनी ऊर्जस्वल होत आहे, उज्ज्वल होत आहे आणि बालगंधर्व रंगमंदिरासारख्या अत्यंत प्रतिष्ठित भारदस्त सभागृहामध्ये आपला कार्यक्रम व्हावा ही खरोखरच स्वामीजींच्या कार्याची पावती आहे. या रंगमंदिराचे व्यवस्थापक श्रीयुत कुमावत साहेब यांचा सुद्धा सत्कार व्हावा असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती. आपल्या घरचं कार्यक्रम घरचं कार्य असावं अशा रीतीने गेले 15 दिवस कुमावत साहेब या कार्यक्रमासाठी झटतायत. ते स्वतः अनुग्रहित आहेत, साधना करतात, त्यांचं कुटुंब सुद्धा अनुग्रहित आहे. कुमावतांचा सत्कार. आज आता माझ्या शेजारी आपल्या सर्वांना परिचित असलेली सद्भक्त सौभाग्यवती सायली पानसे शेल्लीकेरी ही का बसली आहे आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं ती कुठला अभंग म्हणणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मी तो सांगणार नाही. तुमच्या मनामध्ये सकाळपासून जो रुंजी घालणारा अभंग आहे त्याचीच तार आता सायली छेडेल.
प्रगटलात्मा
माऊलींचे शब्द किती गोड होऊ शकतात, किती अमृतमय होऊ शकतात, याची प्रचिती आपण घेतली. या आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने अजून दोन छोटी छोटी मनोगत होणार आहेत, त्यातलं एक मी वाचणार आहे. डॉक्टर प्रचिम शेजवलकर आपल्या सर्वांना माहिती आहेत. पुण्यात शेजवलकर सरांचा परिचय नाही अशी व्यक्ती मिळणं विरळ. स्वामी माधवनाथांचा आणि त्यांचा खूप जुना स्नेहसंबंध आहे. स्वामीजींच्या नंतर मकरंदनाथांवर सुद्धा शेजवलकरांचं खूप प्रेम जडलं. वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित असतात. अलीकडे त्यांची तब्येत त्यांना म्हणावी तशी साथ देत नाही. आज सुद्धा ते इथं येणं अपेक्षित होतं, त्यांना यायची इच्छा सुद्धा होती, पण त्यांची प्रकृती विशेष ठीक नसल्यामुळे ते आले नाहीत. परंतु त्यांनी एक पत्र पाठवलंय, ते मी आपल्याला वाचून दाखवतो. श्री स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ पुणे प्रकाशन समारंभास शुभेच्छा, सप्रेम नमस्कार. माननीय प्राचार्य डॉ देगलूरकर यांच्या हस्ते प्रकाशित होणाऱ्या आत्मदीप या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभास मी मनपूर्वक शुभेच्छा पाठवत आहे. पूज्य स्वामी मकरंदनाथांचे पारमार्थिक मार्गदर्शन नेहमीच लाख मोलाचे असते. आज बुरसटलेल्या आणि सडलेल्या समाजव्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर आध्यात्मिक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. स्वामी मकरंदनाथ यांचे विचार नेहमीच औचित्यपूर्ण असतात. आता या ग्रंथरूपाने हे मार्गदर्शन संपूर्ण समाजाला उपयोगी पडणार आहे. दैनिक लोकमत या नैतिक लौकिकासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वृत्तपत्राने स्वामीजींची लेखमाला प्रसिद्ध केली आणि आता दैनिक लोकमतनेच त्यांचा ग्रंथ तयार केला. याबद्दल मुख्य संपादक श्री विजयराव कुवळेकर यांचे अभिनंदन करावेसे वाटते. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे इच्छा असूनही समारंभास येता येत नाही, याबद्दल क्षमा असावी. सर्व ज्येष्ठांना मी अभिवादन करीत आहे. आपला नम्र प्रचिम शेजवलकर. सरांच्या या शुभेच्छा पत्रानंतर एक थोडस अभिनव असं एक मनोगत इथे होणार आहे. मगाशी कुवळेकर साहेबांनी बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परदेशातल्या अनेक व्यक्तींकडून त्यांच्याकडे विचारणा झाली की ही व्यक्ती कोण, ज्यांचे लेख तुम्ही प्रकाशित करता हे बकरंदनाथ आहेत कोण? असेच एक भाग्यवंत मुसाफिर असं मी म्हणेन की ज्यांना हा लेख वाचला आणि स्वामी मकरंदनाथ या व्यक्तीला भेटण्याची तळमळ निर्माण झाली. मुंबईत राहणारे श्रीयुत रजपूत म्हणून एक गृहस्थ आहेत. आपल्यासारखेच चार चौघांचं जीवन जगत असताना लोकमतची मंथन ही पुरवणी त्यांच्या हातात आली. ती चाळत असताना आत्मदीप हा लेख त्यांना दिसला, तो त्यांनी वाचला आणि तिथून सगळ्या कहाणीला सुरुवात झाली. ते शोध घेत घेत स्वामीजींपर्यंत पोचले. आज ते आवर्जून या कार्यक्रमासाठी आले आहेत. मी रजपूतांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांचं छोटस मनोगत आपल्यापुढे सादर करावं.
परमहंस सद्गुरु स्वामीजी, अध्यक्ष महोदय आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना विनम्र अभिवादन करतो. मी प्रवीण राजपूत. माझ्या आयुष्याची पहिली 30 वर्ष दादरमध्ये आणि उर्वरित 30 वर्ष म्हणजे आजवर ठाण्यात गेलेत. मी पक्का मुंबईकर आहे. 1972 साली 11वीची परीक्षा झाल्यावर प्रथम मी पुणे शहर पाहिलं आणि या शहराच्या प्रेमात पडलो. आजचं पुणे मात्र तसं नाहीये, पण तरीही ते मला आवडतं. आणि बालगंधर्व नाट्यगृह म्हणजे काय, पुण्याची विशेषता आहे ती. त्याच्यावर बरंच ऐकलं होतं. आज प्रथमच मला इथे येण्याचा योग आला आणि थेट तोही रंगमंचावरच. खरंच विश्वास बसत नाही, पण स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाने या आत्मदीप लेखमालेच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने माझे जे अनुभव सांगण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या 21 तारखेच्या रविवारची सकाळ मला आजही आठवते. त्या दिवशी प्रथमच मी लोकमतच्या मंथन पुरवणीचा अध्यात्म ज्ञानाविषयीचा आत्मदीप हा लेख वाचला. काही क्षण मी सुन्न झालो. कुठल्या तरी अद्भूत प्रेरणेने मी भानावर आलो. माझ्या अंतर्मनाला स्पर्श करणारे भाव मला जाणवले आणि त्याचं परिणाम स्वरूप म्हणजे माझ्यातील चैतन्याला या लेखकाला भेटण्याची आंतरिक ओढ निर्माण झाली. त्या दिवशीचा तो विलक्षण अनुभव खरं तर ह्या शब्दांमध्ये मांडण्यासारखी गोष्ट नाहीच. वेद, उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा सर्व ग्रंथांचं सखोल ज्ञान, सोपी, अचूक आणि प्रभावी शब्दरचना आणि अध्यात्मसारखा गहन विषय अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी जो मांडलाय तो मला खूपच भावला आणि अर्थातच माझी नजर लेखकाकडे गेली. स्वामी मकरंदनाथ, नाथ संप्रदायातील पावसच्या स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांचे उत्तराधिकारी. क्षणाचाही विलंब न लावता मी नेटवरून पावसचा लँडलाईन नंबर मिळवला आणि फोन लावला. मला स्वामी मकरंदनाथ यांच्याशी बोलता येईल काय, त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकेल काय? समोरून उत्तर आलं की ते पुण्याला स्थायिक आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर अमुक अमुक आहे. मी त्यांच्याशी आत्ता बोलू शकतो? समोरून होकारार्थी उत्तर आल्यावर लगेच मी पुण्याला फोन लावला. वास्तविक पलीकडून मला आपलं काय काम आहे, स्वामीजींची ही ध्यानाची वेळ आहे, आपण रविवार असल्यामुळे अपॉइंटमेंट वगैरे घेतली आहे की नाही, अशा स्वरूपाचं उत्तर अपेक्षित होतं. पण तसं काही झालं नाही. समोरून धीरगंभीर आवाज आला, होय मीच बोलतोय, बोला. दुसऱ्याच क्षणी मी पटकन भानावर आलो. मला प्रथम तो विश्वासच बसला नाही. मी प्रवीण राजपूत ठाण्याहून बोलतोय. पावसून आपला नंबर मिळवला, आपला लोकमतचा लेख वाचला, आपल्या आध्यात्मिक लेखनाच्या प्रभावाने मी अत्यंत भारावून गेलोय. आपल्याला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मला आपली भेट मिळू शकते का, कधी आणि कुठे? असं सर्व मी न थांबता एका दमात सांगून टाकलं. स्वामीजींना हा अनुभव बहुधा नवीन नसावा. त्यांना माझ्या व्हायब्रेशन जाणवले असणार. त्यांनी शांतपणे आणि थोडक्यात मला सर्व माहिती दिली. भेटीचा दिवस ठरला येणारा बुधवार. ठरल्यानुसार बुधवारी मी सहकुटुंब स्वामीजींच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर लोकमतचे लेख आणि त्याच्या जोडीनेच स्वामीजी काही निरूपणं मी नेटच्या माध्यमातून ऐकले. स्वामीजींचा धीरगंभीर आवाज, उगवती भाषा, अध्यात्माचं त्यांचं अफाट ज्ञान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं आचरण, या सर्व गोष्टींमुळे मी त्यांना गुरुस्थानी मानले आहे. सध्या मी केवळ एक मुमुक्ष साधक या अवस्थेत आहे, स्वामीजींनी थोडंसं थांबायला सांगितलं. अनुग्रहाचा त्यांचा कृपाप्रसाद केव्हा मिळेल हे स्वामीजीच जाणतात. आज प्रकाशित झालेलं हे आत्मदीप लेखाचं पुस्तक अधिकाधिक अध्यात्मप्रेमी साधकांपर्यंत जावं आणि त्यांचं जीवनमान आत्मदीप या आत्मदीपानं उजळून निघावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचे विशेष आभार मानून श्रीयुत विजयराव कुवळेकर, मिलिंददादा आणि गिरीश कुलकर्णी यांचे विशेष आभार मानायला आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
प्रवीण राजकुदांनी जणू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेला आहे, जे अनेक जिज्ञासू मुमुक्षू होते त्यांचं प्रतिनिधित्व केलं. त्यांचं मनोगत ठेवण्याचं कारण असं की आपण पुण्यात राहतो, पुण्याविषयी देगलूरकर सरांनी खूपच चांगलं महात्म्य थोड्या वेळापूर्वी सांगितलं. ते आपण सर्वजण सार्थ करतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपल्याला कल्पना येत नाही की शुद्ध परमार्थाची जी तृष्णा आहे ती तृष्णा प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आहे. ती तृष्णा निर्माण करणं, ती तृष्णा ओळखायला लावणं आणि मग ती तहान भागवण्यासाठी योग्य प्रकारे शोध घेणं, शास्त्रसंमत गुरुसंमत अशा मार्गाने साधना करणं हा खूप मोठा प्रवास असतो. पण ह्या प्रवासाची कुठे ना कुठे सुरुवात झाली. अनेक जीवनात अनेक जीवांच्या आयुष्यामध्ये ह्या प्रवासाची प्रेरणा निर्माण झाली. खरोखरच या वृत्तपत्राचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. स्वामीजींचं सगळ्यात अखेरीस आशीर्वचन असा शब्द खरं म्हणजे मी म्हणणार होतो, पण स्वामीजी म्हणले मी आशीर्वचन कसं काय देणार. मी म्हटलं आपण आपल्या अंतःकरणातले भाव सांगा, सर्वांना ते आशीर्वादासारखेच ग्रहण होतील, यामध्ये काही शंका नाही. त्याआधी एक उल्लेख मला करायचा आहे. संवाद या संस्थेचे श्रीयुत सुनील महाजन यांनी देखील हा आपला आजचा सोहळा बालगंधर्वमध्ये होण्यासाठी त्याला काही आवश्यक अशा प्रशासकीय पूर्तता करण्याची गरज असते आणि त्याच्यात कोणीतरी एक मार्गदर्शक लागतो, याची सुनील महाजनांनी ज्यामध्ये आपल्याला खूप महत्वाची मदत केली, त्यामुळे आज हा आपला कार्यक्रम होऊ शकला. त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करणं माझ्याकडून राहून गेलं होतं, तो मी आत्ता केला. आता मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं हृदगत आपल्यापुढे सांगावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. दैनिक लोकमत मधील रविवारच्या मंथन पुरवणीमध्ये 2 जून 2013 पासून 8 जून 2014 या एका वर्षाच्या कालखंडामध्ये जे लेखन प्रसिद्ध झालं आत्मदीप या नावाने, त्याचा ग्रंथ मंडळातर्फे प्रकाशित होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझं हृदगत आपल्या समोर मांडतो आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी माननीय डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्या सारख्या विद्वान विचक्षण चिंतनशील अशा महानुभावांचं नाव श्रीयुत विजयराव कुवळेकरांनी सुचवलं, त्याबद्दल सर्वात प्रथम मी कुवळेकरांचे आणि डॉक्टर देगलूरकर इथं आले त्यामुळे डॉक्टर देगलूरकरांचे अतिशय आभार मानतो. त्याच्यामागं अजून एक कारण असं आहे की माझ्या मते बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तसंच ग्रंथ प्रकाशनाचा असा हा कार्यक्रम असला तरी देखील यामुळं अप्रत्यक्षपणे संप्रदायाच्या एका अध्वर्यूंचा जो वंश आहे त्या वंशातले डॉक्टर देगलूरकर त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला. देवचूडामणी महाराजांनंतर जे गुंडा महाराज देगलूरकर या संप्रदायाचे अध्वर्यू होऊन गेले त्यांच्या कुळामध्ये डॉक्टर देगलूरकर आहेत आणि सर्व महाराष्ट्राला ललामभूत असं हे देगलूरकर घराणं आहे. त्यामुळं सर तुम्ही आलातच एवढं नव्हे पण येऊन सर्वांना जे प्रबोधन तुमच्या माध्यमातून झालं तर ती मी एक प्रकारे गुरुकृपा समजतो. स्टेजच्या मध्यवर्ती भागामध्ये घड्याळ ठेवलं जातं हा केवळ योगायोग होता. आपल्या समोर घड्याळ ठेवण्याचा आता ते माझ्या समोर आहे हे योग्यच आहे. दैनिक लोकमत समूहाचे मुख्य संपादक श्रीयुत विजयराव कुवळेकर यांच्या आग्रहपूर्वक प्रेरणादायी आग्रहपूर्वक आणि स्नेहासहित प्रेरणादायी आग्रहपूर्वक आणि आग्रहपूर्वक अशा विनंतीवरून मी या लेखमालेकरता खरं तर प्रवृत्त झालो. पूर्वी दैनिक तरुण भारत नागपूरमध्ये चातुर्मासात 4 महिनेपर्यंत मी लेखन केलेलं होतं, याच प्रकारचे लेख होते. असं असल्यामुळं त्याचा थोडासा अनुभव गाठीशी होता. तसंच सर मी असा विचार करतो आहे की हे जे लेख आहेत असे 365 लेख करायचे, त्या कामाला मी सुरुवात केलेली होती. असं असल्यामुळं लोकमतकडे लेख पाठवणं मला सोपं झालं. नागपूरच्या एका वैद्यक व्यवसायातील मोठ्या व्यक्तींनी मला असं सांगितलं की दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये ते मुळातच सांस्कृतिक राष्ट्रीय म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा अशा प्रकारच्या विचारांचं प्रसृतीकरण हे त्यांच्यामध्ये ध्येयासारखं करत असल्यामुळं त्याच्यामध्ये जेव्हा माझे लेख प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं. मात्र दैनिक लोकमत मध्ये जेव्हा माझे लेख यायला लागले तेव्हा ते असं म्हणाले की हे मंथन मध्ये जे लेख यायला लागले त्यामुळं मला तरुण भारत मध्ये जे लेख वाचून समाधान मिळत होतं त्याच्यापेक्षाही अधिक समाधान झालं. त्यांचं म्हणणं असं की या अंगाचं लेखन हे लोकमत मध्ये त्यांना आढळलं पण तसं अभावानी किंवा कमी वेळेला आढळलं. तेव्हा मी असं सांगितलं त्यांना की माननीय विजयराव कुवळेकरांच्या पत्रकारितेसंबंधी आणि दृष्टिकोनासंबंधी जे जे चांगलं म्हणून आहे आणि आपल्याला शक्य आहे ते या माध्यमातून करावं अशा भूमिकेतून ते नेहमीच काम करत असतात आणि ते ज्या पत्रकारितेमध्ये काम करतात त्या पत्रकारितेच्या बाबत आता सांप्रत स्थिती कशीही असली तरी देखील त्यांच्या योगानी आणि त्यांच्यासारखी अशी खूप चांगली मंडळी पत्रकारितेमध्ये देखील अद्याप आहेत आणि समाजाच्या सद्भावनेला आवाहन करण्याचं काम या माध्यमातून आपल्याला करता येईल तेवढं आपण करावं अशी त्यांची भूमिका आहे असं ऐकल्यानंतर त्यांना देखील त्यांची प्रतिक्रिया अशी होती की त्यामुळेच सध्या लोकमतच्या सगळ्या पुरवण्या ते असं म्हणाले की सगळ्या पुरवण्या अतिशय वाचनीय असतात आणि विचारप्रवर्तक अशा असतात. डॉक्टर देगलूरकर असं म्हणाले की हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार अशा प्रकारचा हा नंदादीप जो संतांनी तो दिवा किंवा नंदादीप आणि ट्यूब याच्यातला जो त्यांनी फरक सांगितला हा सतत जळणारा आहे आणि पिढ्यान पिढ्या हा जळत राहून आपल्या परीने मार्गदर्शन किंवा प्रकाशदर्शन करतोच आहे आणि करणारच आहे. हा जो पारमार्थिक वारसा आहे हा वारसा हा देखील त्यांनी सांगितलेल्या अति प्राचीन काळापासून चालत आलेला आपल्या त्यागाचाही काहीतरी समाजाकरता उपयोग व्हावा अशा अगदी दधीचींच्या परंपरेपासून चालत आलेला. मला एक पद आठवतं जलते जीवन के प्रकाश में अपना जीवन तिमिर मिटा दे उस दधीची की तपश्ज्योति से एक एक कर दीप जलाए जलते आपलं जे जीवन आहे ते जीवनच एक प्रकारे संपत जाणारं म्हणजे जळत जाणारं जीवन आहे त्याच्या प्रकाशामध्ये दिवे लावणं. दधीची हे असे ऋषी होते की त्यांच्या मृत्यूनी इंद्राच्या हातात वज्र आलं. आपल्या मृत्यूपश्चात देखील आपल्या देहाचा उपयोग व्हावा म्हणून दधीचींनी मोठा त्याग केला. हे जे लेख आहेत ते लेख माझ्या हातून जी प्रवचन झाली किंवा सत्संग प्रश्नोत्तर झाली त्याच्या आधाराने हे लेख लिहिले गेले. मी प्रत्यक्षात जे खूप दीर्घ बोललो ते 400-425 शब्दांमध्ये कन्साइज करणं, एडिट करणं असं काम कित्येकांनी केलं. त्याच्यामध्ये मुख्यतः सौभाग्यवती सुनीता कुलकर्णी, वृंदाताई साखरदांडे, प्रीती औजदार, राधिका वेल्हाळ आणि अशा कितीतरी भगिनींचा सहभाग याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी माझ्या प्रवचनांच्या आधाराने हे काम केलेलं असल्यामुळं या व्यक्ती या ग्रंथाच्या लेखिका नाहीत. आणि प्रवचनाच्या आधाराने पण मी लिहिलेलं नसल्यामुळं मी या ग्रंथाचा लेखक खऱ्या अर्थाने नाही. मी हे लेख तपासण्याचं काम केलं. अशा तऱ्हेने ह्या लेखनाची जबाबदारी प्रत्यक्षात कुणीच घेत नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये हे करीते नवीन कर्म असं झालं. हे लिहिण्यासाठी मला काही परिश्रम पडले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तव अंगवे शांती सगळी, असं असल्यामुळं या कार्याच्या पश्चात आपण काही काम केलं असं कोणालाच वाटत नसल्यामुळं तसं एका शांतीचाच प्रत्यय सर्वांना आहे. कर्तेपणाचा अहंकार अथवा फुंज कुणालाच नाही. आणि माझ्या सकट सर्वांनी हे काम गुरुसेवा या भावनेने मात्र निश्चितच केलं. कर्माच्या कर्तृत्वाच्या भावनेपासून स्वतःला वेगळं काढणं म्हणजेच त्या कर्मातल्या अहंकारापासून मुक्त होणं हे एक प्रकारे सोपं नाही आणि सोपं आहे देखील. स्वतःला समूहामध्ये जर लीन करता आलं आणि गुरुकार्यातली ही ईश्वरी इच्छा आहे अशा भावनेनी काम केलं तर ते अहंकाररहित होतं. माझ्या समोरचं घड्याळ आता 11:00 दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पण स्वामीजी नको उचलू त्याच जागेवर पण जरा तिरक तरी करून ठेवतो. थोडा अर्थात बोलेन मी. स्वामीजींनी माझ्याकडे जे प्रवचनादी आणि सांप्रदायिक काम सोपवलं ते काम करताना मी काही गोष्टी कसोशीनी सांभाळून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वामीजी मला म्हणाले की मुख्यतः दिलासा देणं हे खरं काम आहे. अगदी आत्मदर्शनापर्यंत पोचेल अशी व्यक्ती विराळ, पण दिलासा मिळाला पाहिजे असं ते म्हणाले. आणि व्यवहारामध्ये कर्माच्या प्रसंगी दैनंदिन जीवनामध्ये साधना करताना दिलाशा सकट राहण्याची गरज असते, तो कोणीतरी देणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की मी दिलासा देऊन काम करतो. हे कधी होणार तर होईल असं म्हणतो हाही दिलासाच आहे. शास्त्रांचा संतांचा निरोप व्हा म्हणून मला काम करायचं आहे. असं असल्यामुळं शास्त्रांच्या अभ्यासासकट, संतांच्या शिकवणुकीच्या अभ्यासासकट असं मला बोलायचं आहे. सद्गुरूंची शास्त्रांची प्रचिती महत्वाची असली तरी देखील आत्मप्रचितीचं बोलण्यासाठी साधना करून मी बोलावं किंवा कोणीही बोलावं असं स्वामीजींना अभिप्रेत होत. तसंच डॉक्टरांनी उल्लेख केला की याच्यामध्ये ध्यानाच्या नामाच्या प्रक्रिया, तर माझ्या बोलण्यातून या प्रक्रियांसंबंधी जितकं मी सांगेन, जितक्या वेळा सांगेन तितक्या वेळेला ते नित्य नूतनच मी सांगतो आहे, अशा पद्धतीने ऐकणारे जे श्रोते असतात, कारण त्यांना हे प्रामाणिकपणाने करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते खरंच उतरवायचं आहे. असं असल्यामुळं केवळ तत्वज्ञान न बोलता अनुभूतीचं देखील बोलावं जे अधिक भावतं, तशा पद्धतीने बोलण्याचा मी प्रयत्न करतो. परमार्थाचा जो अभ्यास म्हणजे नाम ध्यान श्रवण वगैरे, असं सर्व चोखाळणाऱ्या साधकांना त्याची आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची हा मुख्य प्रश्न असतो. कारण व्यवहार हा फारच जटिल आहे. शांती, क्षमा, दया, करुणा, प्रेम या गोष्टी राखून व्यवहार कसा करता येईल, म्हणजे साधना व्यवहारामध्ये उतरेल कशी, आणि साधना आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी या उत्तमात उत्तम कशा घडतील, याच्या संबंधी मी बोलावं अशी खरंच स्वामीजींची इच्छा होती आणि स्वामीजीही तसंच बोलत असत. या सर्व बाबींवर भर देऊन मी बोलत गेल्यामुळे आपोआपच ते माझ्या लिखाणामध्ये अवतरलं. सर्वात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंची सेवा म्हणून आपण हे सर्व करतो आहोत असं भान ठेवून आपण काम करावं. स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना त्यांच्या ज्ञानेश्वरी निरूपणाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या काळात जे आशीर्वाद पाठवलेले होते ते एकैक हे किती सांगू तुझं लागी बाणवोनी अंगी सेवकत्व विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे असे आशीर्वाद पाठवलेले होते. आणि स्वामी माधवनाथांनी जसं सद्गुरू सेवा म्हणून आपण बोलतो आहोत तसं समोर बसलेले श्रोते अथवा विश्व हे सद्गुरू स्वरूप आहेत असं मानूनच कायम त्यांची सेवा म्हणून प्रवचनादी काम केलं, त्याच भावाने मी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. या लेखनामध्ये त्यामुळं आपोआपच तो भाव दिसून येत असतो. वेळ संपली आणि माझं बोलणंही संपलंच आहे. पारमार्थिक विकास आणि भौतिक उत्तम जीवन हे दोन्हीही हातात हात घालून चालावं अशी सगळ्या संतांची ही शिकवण आहे. आता गृहादिक हे आघवे जे काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणोनी असं ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात. त्यामुळं तशाच प्रकारचा श्रोतृवर्ग तयार करावा हे स्वामीजींचं देखील स्वप्न होतंच. दिसो परतत्व डोळा पाहो मुक्तीचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वरी सांगताना ठेवलेलं होतं. असं या समाजाबद्दल काही उत्तम उदात्त उन्नत घडावं अशी माझी देखील या प्रसंगी सद्गुरूंच्या चरणी आणि सर्व संतांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि हा अल्पस्वल्प प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे, तो त्यांच्याच चरणी मी समर्पण करतो. हरि ओम तत्सत. हरि हरि.
आपला कार्यक्रम आता
पसायदानाने परिपूर्ण होईल. सद्भक्त अभिजित पसायदान म्हणेल, आपण सर्वांनी शांतपणे ते ऐकायचं आहे.
मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांसे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरब चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नित्ति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावोविया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आज प्रकाशित झालेलं